नमस्कार. आकाशवाणी पणजीच्या प्रादेशिक खबरा विभागावरवी राजश्री कामतुंगा प्रादेशिक खबर दिता. फोणीच्या खेळा संकुलाक सर्गेस्त मंत्री रविनायक हांचे नाव दिला. या खेळा संकुलाक रविनायक खेळ संकुल म्हणून वळखतले अशी माहिती नाव दिवपाच्या सुवाळ्या उपरांत उलयताना मुख्यमंत्री दत्त प्रमोद सावंत हांणी दिली. फोणीचो खेळ संकुल तांच्या दूरदृष्टीक लागून उभा रावला अशा यावर उलयताना मुख्यमंत्र्यांनी सांगले.
आशिल्लो कुट्टीतलो स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आयच्याच रविनायक स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स ह्या नावात वळखतलो. आणि फक्त इतकेच न्ही, फुडल्या वर्सभराच्या भितर या पुराय स्पोर्ट्स कॉम्प्लेक्साचे नूतनीकरण जे करपाक जाय पयली तेय काम आम्ही हातात घेतले. आणि फक्त नावच न्ही तर बाप रविनायक हांचो स्टॅच्यू अर्ध पुतळो जो असा पयली तो या स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स फुडल्या 6 महिन्याच्या भितर आम्ही पुराय करतले.
यावेळी उलयताना खेळा मंत्री रमेश तवाडकर हांणी म्हळे की मंत्री रविनायक हांचो वावर व्हड आसा आनी तांचो दरेक धाडसी निर्णय लोकांच्या मनात सदांच याद उरतलो. पणजी शार महानगरपालिकेच्या 30 वॉर्डा खातीर 11 मार्चाक वेंचणूक जातली अशें राज्य वेंचणूक आयोगान जाहीर केला. जाल्यार 13 मार्चाक मतमेजणी बांबोळी श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियमार जातली. गोयची वेंचणूक वळेरी 21 फेब्रुवारीक जाहीर जातली अशी माहिती राज्य वेंचणूक आयुक्त मिनिनो डिसोझा हांणी दिल्या.
State Election Commission hereby declares the election schedule for the general elections to 30 wards of the Corporation of City of Panaji as follows. The receipt of nomination will be from 17th February 2026 Tuesday to 24th February 2026 from 10 a.m. to 1 p.m. Only one day is the Sunday, so 22nd February is the Sunday, so that day won't be there. The scrutiny of nomination will be on 25th February 2026. 10 a.m. onwards till scrutiny is completed. Withdrawal of candidature will be on 26th February 2026, Thursday. Scanning 5 p.m. The list of contesting candidates will be published on 26th February 2026 after 3 p.m. Date of poll is 11th March 2026, Wednesday, 8 a.m. to 5 p.m. Date of counting is 30th March 2025, Friday, 8 a.m. till counting is over. Poll timing has already said 8 a.m. to 5 p.m. Place of accepting nomination is the office of the Deputy Collector Kiswadi, who is also the returning officer. Place of counting will be at Dr. Shama Prasad Mukherjee Stadium.
मुख्यमंत्री दत्त प्रमोद सावंत हांणी हर घर उद्यम हर गाव समृद्ध मोहीम आणि पीएम सूर्य घर जागृताय कार्यावळ फोंडे हांगाच्या राजीव गांधी कला मंदिरात सुरू केली. एकदा सोलर पॅनला बसयली की ही पॅनला फुडल्या 30 वर्सां सौर ऊर्जा देऊन सच्च्या वापरा खातीर लागपी विजेची पुरवण दिवपाक शकता असे मुख्यमंत्री दत्त प्रमोद सावंत हांणी म्हळां. ही पॅनला बसोवपाक केंद्र तसेच राज्य सरकारच्या योजनेवरवी विशेष सवलत मेळटा. तसेच काय प्रमाणात जो खर्च पॅनल बसोवपी नागरिकांक येता तो 4 ते 5 वर्सां भितर भरून येता असे तांणी म्हळां.
पीएम सूर्यघर योजने खातीर 2000 कोटी रुपया केला. पीएम कुसुम योजने खातीर 5000 कोटी रुपया केला. कस्टम ड्युटी सोलार मॅन्युफॅक्चरिंग पॅनल हाच्या खातीर फ्री केला. मेजर बूस्ट बॅटरी, तुम्ही म्हणताले की दिसाचोच सूर्य असता रातची लाईट कशी मेळटली काय म्हणून, त्याच्या खातीर त्या बॅटरी स्टोरेज हो एक प्रकार असता, ताज्या खातीर वेगवेगळ्यो सबसिडी केंद्रातल्यान मेळटा.
आज बायलो दर एका मळार फुडाकार घेतात आणि आपमजत गटावरवी फक्त शेतकी मळारच न्ही तर दरेक मळार आत्मनिर्भर जावपाक शकतात. आणि या खातीर सरकारान मुख्यमंत्री महिला लखपती निधी योजना सुरू केल्या असे तांणी सांगले.
आरडीए डिपार्टमेंटाच्या वतीन आमची प्रत्येक नारी ही स्वतःच्या पायाचेर उभी रावची हो प्रयत्न असता. तांच्यानी आरडीएच्या मार्फत पहिलेच फावटी आज 41 गाडयो महिलांच्या नावार तांच्या नावार करून दिल्या विथ 0% रेट ऑफ इंटरेस्ट. हांच्या खूप खूप अभिनंदन म्हणतात. आणि ह्यो गाडयो तरी कसल्यो, कोणीतरी 4-व्हीलर टेम्पो घेतला, कोणीतरी रिक्षा घेतल्या, कोणीतरी टुरिस्ट व्हीकल घेतल्या, म्हणजे ह्यो 41 महिला ह्यो स्वतःच्या पायार उभे रावतल्यो आणि तांच्यानी आपलो निर्वाह हो आरडीएच्या डिपार्टमेंटाच्या सहकार्यात मिळून केला.
ह्यावेळार उलयताना केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक हांणी हरित ऊर्जा ही चळवळ म्हणून आपणावन तातून आपलो वाटो दाखोवचो असे सगळ्यांक आवाहन केले. देशभरातले सुमार 1 कोटी घरांनी हरित सौर ऊर्जा प्रकल्प सुरू करपाचो केंद्र सरकाराचो हेत असा असे सांगून तातून गोय राज्यान व्हडली भूमिका घेवची असे आवाहन तांणी केले. पर्यावरणाची राखण करपा खातीर हे पाऊल खूप महत्वाचे असे तांणी सांगले. राज्य वेंचणूक आयोगान गोंयभरातल्या 7 म्हालातल्या वेगवेगळ्या पंचायतीच्या 14 प्रभागा खातीर पोटवेंचणुको जाहीर केल्यात. मतदान 8 मार्चाक जातले जाल्यार 9 मार्चाक मतां मेजप आनी निकाल जाहीर करतले. सांताक्रूज बोंडवेल तळ्याच्या 200 मीटर वाठारात कसल्याच प्रकारच्या बांधकामांक परवानगी दिवची न्हय असे निर्देश नगर नियोजन खात्याक दिल्या. हे विशीचो निर्णय नगर नियोजन मंडळाच्या बसकेत जातलो. बोंडवेळ तळ्याचा बफर झोन निश्चित करपाची जापसालदारकी पाणथळ प्राधिकरणाची असा असे नगर नियोजन मंत्री विश्वजीत राणे हांणी स्पष्ट केला. बोंडवेळ तळ्याच्या वाठारात बांधकामांक मान्यताय दिवची न्हय अशी मागणी सांताक्रूज ग्रामस्थांनी केल्या. मुख्यमंत्री दत्त प्रमोद सावंत आणि हांव एक असून चर्चा करून निर्णय घेतात असे पत्रकार परिषदेत राणे हांणी सांगले. गोयचो खडेगाट खेळा पंगड चर्चिल ब्रदर्स 2025-26 अनु इंडियन फुटबॉल लीग सर्तीत आसचोना. 10 पंगडांमदी गोयचो फक्त धेंपो स्पोर्ट्स क्लब असा. पणजे वेळच्या नोंद केला त्याप्रमाण पणजेत कमाल तापमान 34.9 डिग्री सेल्सियस आणि किमान 20.2 डिग्री सेल्सियस नोंद झाला. आणि इथल्यान ह्यो प्रादेशिक खबरो सोपल्यो. आमच्या मुखावेलो प्रादेशिक खबरो ऐकात सांजेच्या 7:20 वरांचेर. नमस्कार.